चौऱ्याहत्तर पंचाहत्तर आहे असं वेळ असतं. शास्त्रीजी काही मला त्यानंतर संबंध जवळच्या निमित्तानं वाढत गेला. त्यांचा मला संपर्क आला. ते एक अत्यंत बुद्धिमान मनुष्य, अत्यंत अभ्यास मनुष्य म्हणून त्यांच्याचं मी आकर्षित झालं. तरी योगाभानी 1932 मध्ये रायचं काही वाङ्मय वाचलं, काही त्यांची सिरियलमधून टाकत असणाऱ्या सरकारांना वाचली, पत्र वाचली, आकर्षित झालं तुम्ही रायच्या व्यक्तिमत्वाकडे, विचाराकडे. बरंच जेव्हा जेवढं तर झालं होतं जिल्ह्यामध्ये जेवण विचारून तर माणसं जेव्हा त्याच गोष्टी जर त्या तसं सर यांच्याशी संपर्क साधला, एकमेकाच्या संपर्कात आलं, कधी मतभेद झाले. परंतु जो शास्त्रीजींचा मला आकर्षक महत्वाचा अजून वाटला तसा की त्यांनी आपल्या ज्ञानानं कुणाला चमत्कार दाखवून शोधित केलं नाही, त्यांनी माणसाला आकर्षित केलं. आणि म्हणून मी जेव्हा आता माझ्या आयुष्याच्या पाठीमध्ये वळून पाहतो तर आम्ही ज्या काही महत्वाच्या क्षणांची घटनांची मनामध्ये नोंद दाखवण येते ते कधी सुखाचे असतात, कधी दुःखाचे असतात, कधी खाळत आनंदाचे असतात, कधी चिंतेचे असतात, त्या सगळ्या घटनांची आठवण होते. तेव्हा हा जुन्या सकाळी शिकलेला आणि वाढलेला पंडित अजून विषयांची चर्चा करून मनाला झुळवीत झुळवीत असे जे नवे प्रश्न तिथे सुस्थिती स्पर्धांमध्ये स्पष्ट स्पष्ट करत होते. आपल्या उद्यापुढं तसा एखादा काश्मीरी जादूचा असा वरून दाखवा असा एखादा प्रश्न आणि दुसऱ्या दुसऱ्या प्रश्नाची उपस्थिती खूप मजेदार सांगत होतात. आणि त्यांच्याशी झालेले जे सुखसंवाद हा शास्त्री पंडित पंडित शास्त्री दिला होता ते आरामशीर घेऊन हातामध्ये सिगरेट घेऊन ते आम्ही रात्रीच्या रात्री बोलत चर्चा करत राहत मांडत चालले होते. तुझ्या मला प्रश्न असतात त्यांनी पुस्तक दिलंय मनुष्य जीवनामध्ये पुन्हा एका माणसाकडून शिकत नाही. मी शासन करायचं तुमचं शिकलं आणि काही मंडळी सांगत असतात की ते राजगुरूची कहाणी मला तिथे सांगतात तशी मला तर त्यांच्या गुरुने जसं त्यांना शाद दिलाय तसं मला वाटतं माझ्या मोठ्याने मला शाद दिलं की मला कधी गुरु कधी मिळणार नाही. गुरु गुरुजी माझी तर मी अनेकांच्याकडून अनेक गोष्ट शिकलो आणि शिकत राहणार आहे. आयुष्यात असून शिकणारा माणूस मी आहे तर त्यांच्याकडून एक गोष्ट शिकला आणि हीच महत्वाची गोष्ट आहे. आजही अनेक काही प्रश्न काही विचार काही विषय त्याचं तुम्ही शास्त्रींना कसं विचारून घेतो आणि शास्त्री बोलत राहत ऐकत राहतो त्यांची त्यांची महत्वाची गोष्टी वाटतं त्या मनाशी टिकून घेतो करून घेतो राहतो. कधी त्यांचं मानलं तर त्यांचं मानलं मी कधी त्याने मी एकत्र काम केलं कधी एकमेकांचं वृत्त बांधलं रायच्याबद्दल आकर्षण वाटलं तेव्हा रायच्या बरोबर राहिलं रायच्याबद्दल आदरा संबंध असं मानलं माझ्यावरती फार मोठं रोल रायचं त्यांचं वाचन करत असताना त्यांच्याशी संबंध राहत असताना आजही मी मानलं की मी विचार करायला शिकलो तुम्ही रायच्या शिकलो असं माझ्या पूर्वी सांगितलं होतं आजही मला मान्य करत आहे. तर स्वतःशी जास्त काय असं मुखापर्यंत शिकायचं तर शिकल्यानंतर शोधून आणि सुद्धा माणसाला आपलं तसं शोधवायचं अशा तऱ्हेनं अनेक सगळं मी सत्पुरुषांकडून अनेक गोष्टी आजही समजून घ्यायचा प्रयत्न करतो त्यांनाही थोडाफार म्हणून सांगतो विचारांची देवाणघेवाण होते आणि ती देवाणघेवाण अशा पद्धतीनं होती की दिलेल्या आपण देतो असं समजत नाही घेतलेला आपण घेतो असं समजत नाही. तुम्ही त्यातली हे माझी जे सांगितलं तुमच्या थोडं दिवसाने ते खरं आहे त्यातली त्यांची जी मानत असेल ती देत घेत असताना आता दिला घेतला की जाणे झाले म्हणजे मग दिलं घेतलं ते खरं महत्व राहत नाही अशा तरीचा त्यांचा माझा संपर्क आहे. स्वातंत्र्य सदैव करत असताना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक तुझ्या प्रश्नांची आली अनेक सदस्य प्रश्न आहेत ते प्रश्न सर्वांना शास्त्रींच्या बुद्धिमत्तेचा त्यांच्या कृतज्ञाचा त्यांच्या ज्ञानाचा विद्येचा उपयोग व्हावा असा आधुनिक पंडित आता ज्याचा पौराच्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करून त्या संबंधाने सगळ्याचे विचार बनवलेला तर मी कुठल्या तरी एखाद्या विचाराला बांधून घेतलेला त्यांनी न घेतलेला असा माणूस आहे. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठे जगातला कुठला तरी शेवटचा शब्द सांगितला गेला आहे असं समजून मानवगतीचा अपमान करणारा होतो पंडित नाही. मनुष्य वाढतोय आत्ता कुठे माणसाची खरं म्हणजे मनुष्याची जेव्हा मानवाची जेव्हा इतिहास असतो तेव्हा आता कुठे मानव आपल्या कर्तव्याच्या बहरात यायला सुरुवात झालेली आहे. अजून त्याचा इतिहास लागू घडणार आहे तेव्हा तुम्ही म्हटलं की शेवटचा वेळ सांगितला गेलाय तर तो मानवतेचा अर्थ नाही. मला असं अनेक वेळा तर मी आता सांगितलं तुम्ही अनेक जणांतून अनेक वेळ गोष्टी शिकवली होती तुम्हाला नगर उदाहरण सांगेन. मला आठवतं त्याच्यामध्ये बेचस रिजा शास्त्रीजी नेहमी फार वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करत असतो. शास्त्रीजींची मी चर्चा करतो मला वेळाचा सतन झाला नाही. पण एवढ्या लहान माणसापासून किंवा जेव्हा शिकता येतो असं माझं सगळं थांबलं आणि मी उद्घाटन तुम्ही मला आठवण करून दिलं मला तुम्ही आठवण झाली. मला असं आठवतं की 1942 जेव्हा आम्ही आंदोलन सभेमध्ये होतो तेव्हा आमचे आरासाहेब जेलमध्ये गुरु होते. म्हणजे पुत्र कुठून आल्यानंतर त्यांच्या सभेचं रेजेक्टपर्यंत सांगितलं त्या सगळ्याचं वैचारिक मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे म्हणून मी काम करत होतो. तर आमचे क्रांतिकारक काही सुधारी असे मित्र होते की चांगले त्याजी चारित्र्यशील गुरुवान होते पण ते जन आंदोलन करण्याचं ज्ञान प्रत्येक होतं पुष्कळ. तेव्हा मी या जिल्ह्याचं काम करण्याकरता म्हणून मी तर खूप गडबड जरा प्रयत्न वाढला पोलिसांतून जरा जिल्ह्याच्या बाहेर मला माझ्या मित्रांनी नेऊन घेतो पुणे शहरामध्ये गोळमध्ये गेला होता. तिथे आमच्या वरचे जे मित्रपूर्व त्यांच्याकडून आदेश आला की स्टालिनने जसं रशियाची घटनेच्या करता म्हणून क्रॅश डॉर्स म्हणजे जमीन घसभूत करायचे ते असं ते जाळून टाका म्हणजे राज्यकर्त्याच्या हाती काही लागणार नाही. तसं ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याकरता म्हणून आपण जी त्यामध्ये शेतकऱ्यांनी सगळी आपली उभी असलेली शेती नाश करून टाकली पाहिजे असं आंदोलन सुरू करा असा आदेश टाकून दिल्याचं सरपुत्र माझ्या हाती त्या गावामध्ये मी असताना माझ्या हाती आले. मी चिंतेत दुर्लभ आहे आदेश काय संग्रामात पडल्यानंतर आदेश हा फार महत्वाचा वेगळा असतो. माझं म्हणजे मला सांगत होतं की बरोबर आहे म्हणून काय करायचं चिंतेमध्ये होतो मी ज्यांच्या खेड्यात आलो त्याच्यात एखाद्या घरी आलो होतो त्यांनी सांगितलं आपल्याला स्वतःना बाहेर जातो ते म्हणलं तुम्हाला मी आता जातो तुमची काळजी मला आता इथे घेता ना मी तुम्हाला माझ्या मळ्यामध्ये सोडतो नाही जातो. त्यांनी आपल्या मळ्यामध्ये सोडलं आणि मला गेले आणि त्या माणूस सांगितलं की मुंबईच्या एका कंपनीत अकाउंटंट आहेत तर हे तुम्ही बसून हे करणार आहे तुमच्या काळजी घेऊन आम्ही संध्याकाळी घेऊ जाईल. अकाउंटंट काय म्हणलं तुमचं त्यांच्यातला काय सुधार मनुष्य होता शेतकरी तुला म्हणलं तुम्हाला विचारता येईल दाखवतो आमची जशी शेती चाललेली आहे काय बघायला या. मी ज्या झुंबत गेलो करत राहिलो पण आमच्या दुपारच्या जेवणाची वेळ झाली जेवणाच्या शब्द व्यक्ती गप्पा मारलेला तर त्याला काय शो झाला माहिती नाही. तो म्हणलं तुम्ही अकाउंट नाही म्हणता तर माझा हिशोब सांगतो म्हणा तुम्ही उत्तर देता का. म्हणलं काय करत हिशोब सांगतो मला खरं पण हिशोब म्हणलं अगदी साधा म्हणलं जर 27.9 जरी तर किती शिल्लक राहिले. मी म्हणलं मला माझ्या हिशोब देण्यापासून सिद्धाचा प्रश्न विचारतो इतकी शंका नाही आहे मला नक्की माहिती शंका नाही पण आम्ही जे शिकलो होतो त्या विरोधातलं उत्तर आहे म्हटलं 18 तुम्ही चुकला. म्हणलं काय तुझ्या दिवसाचं उत्तर काय मला 27.9 गेल्यानंतर 18 राहत नाही शून्य होतं. आणि त्यांना मला शेतकऱ्या दृष्टी दिला की मला 27 नक्षत्र आहेत त्याचे पाऊस पडणारे जे 9 नक्षत्र युद्ध शून्य शिल्लक राहत. आमच्या पुढाऱ्याने दिलेल्या आदेशाचं मला उत्तर मिळालं. मी 9 नक्षत्रातून निर्माण होणार जर गजा केलं तर सुटी शिकलं काही राहत नाही पृथ्वीवरती ही पृथ्वी जाळण्याचं काम क्रांतिकारक सुद्धा करू शकत नाही हे माझं मला उत्तर मिळालं तर तोही माझ्या विरुद्ध होता एका अर्थानं म्हटलं पाहिजे. अनेक त्यांच्याकडून शिकावं लागतं जीवनातून अनेक गोष्टी लागतात तर जसं ते ज्ञान आहे तसं हे महत्वाची काही मूलभूत गोष्टी स्पष्ट समजून सांगण्याची त्यातला आजही ते जुन्या संस्कृतीतला नव्या पद्धतीने आज त्याच्या सोडून सांगतात आणि खात्यातला जो मानवाचा जो विचार सांगायचा प्रयत्न करतात तो पाहिजे म्हणजे फार मनाला बरं वाटतं. मी असं मानतो की महाराष्ट्राला लक्ष्मी शास्त्री श्रेयस मिळाली मती देणगी असं म्हणा. आमचं भाग्य तसं आहे की त्यांच्या कर्तृत्वशाली जीवनाशी आमचा संबंध तो जेव्हा पंडित धनस होते तेव्हा त्यांचा आमचा संबंध येण्याची काही शक्यता नव्हती कारण भाजपाच्या जाण्याची काही शक्यता नव्हती मी मिळी जाण्याची शक्यता नव्हती तर अजून घेण्याची शक्यता नव्हती. पण ते जेव्हा कर्तृत्वशी झाले तेव्हा त्यांचं जीवन मी पाहिलेलं आहे ते बनत गेलं वाढत गेलं सुरत गेलं तसं मी पाहिलेलं आहे. त्याच्या छायाखाली बसायचा प्रसंग आला आहे त्याला सुनलेला फुलांचा सुगंध घ्यायचा प्रसंग आलेला आहे.
त्यांच्या मैत्रीचा लाभ मिळालेला आहे, त्यांच्या सौम्य प्रमल मैत्रीचा अनुभव घेतलेला आहे. शरीरभर भरून आलेल्या कृष्णाजीच्या काठी त्यांच्या घरात बसून गेल्यानंतर कुठे कुठे जेव्हा मी गरभर आणि म्हणतो आणि कुठल्याही सुंदर मुलीच्या काठी एखाद्या सुंदर उत्तारामध्ये घातल्यानंतर जेवण खाताना छत तिथे माझ्या मनावर येऊन जातं की शास्त्रीवांच्या गर्भगुरूच्या घरात आपण बसलो नाही ना, कृष्णा खरी भरून चाललेली आहे. तुम्ही दानूच्या काठी बसलो, कधी श्वेतच्या काठी बसलो, कधी आणखी कुठल्या मुलीच्या काठी बसलो, ती सगळ्या कोमल स्नेहाला काय अक्षयचा जो अनुभव झालेला आहे तो माझ्या मताने अतिशय महत्वाचा आहे. आणि असं असा मनुष्य आज महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या कारखान्यात फार महत्वाच्या सेवेच्या कामात गुंतलेला आहे. आम्हाला अतिशय आनंद आहे की आज जे प्रयत्न देशभर चाललेले आहेत, एक नवीन देश समर्थ बनवण्याचे जे प्रयत्न आहेत, ते प्रयत्न फार अनेक विरोध क्षेत्रात करावे लागतील. आणि तो सगळ्यात महत्वाचा प्रयत्न जो मला सांगितला की माणसाला समर्थ बनवायचा प्रयत्न, त्याला ज्ञानाच्या शाखेमध्ये अधिक मृत्यूद्वार करून दिलं पाहिजे आहे. आणि ते करण्याकरता काम महत्वाचं काम म्हणजे ते मराठी भाषेमध्ये ज्ञान आणून त्यांचा प्रयत्न केला पाहिजे. आज महाराष्ट्रातील जे अत्यंत महत्वाची संघटना आहे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, त्याच्या समोर तुम्ही ते फार महत्वाचं काम करून राहिल्यात. त्यांचं काम हे यशस्वी होय पुरत होय अशी यावी या ठिकाणी प्रार्थना केली पाहिजे. आणि औपचारिक लौकिक कारखाना म्हटलं पाहिजे 100 वर्ष होतं. मी तर म्हणेन की इतकी वर्ष जितकी जास्तीत जास्त 100 वर्ष जास्त वर्ष जितकी लोकांना मिळायची आम्हाला हव्यात, परंतु क्रियाची वर्ष आम्हाला मिळाली पाहिजे. त्यांच्या विचारांचा, त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या कर्तृत्वाचा उपयोग समाजाला होईल ही जागृती आम्हाला गरज आहे याची आम्हाला. आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल अभिवादन व्यक्त करून मी माझ्या वर्षी.